अध्याय पाचवा. ॐ श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः, श्री गणेशाय नमः. गुरुनी जया पाठविले बरोबर, त्या कुष्टी ब्राह्मणाचे जाणून अंतर. तया म्हणती पंचगंगेत स्नान कर, जा स्मरण ठेव आमुचे. पंचगंगेत जाऊन स्नान केले, पूर्ववत त्याचे शरीर झाले. दुर्दैव माझे सरले, आता न सोडी गुरुचरण. तयाने केली विनंती गुरुप्रती, कुष्ठबरा करूनी दिली प्रचिती. जाण्या पायन चालती, वियोग न राहे पुढे. गुरुसी वंदन करी, म्हणती सेवा झाली पुरी. सुखाने संसार करी, जा आता घरा. आता कसले घरदार, नवीन दिधला देह सुंदर. तुटो फुटो हे शरीर, न सोडी गुरुपदया जन्मी. खिन्नपणे देवळात झोपला, तेथेची तया दृष्टांत झाला. संसार पुरा पाहिजे केला, स्मरता इच्छा होतील पूर्ण. फडणीस वसतसे करवीरी, धनकांता पुत्र घरी. उदास असे परी संसारी, स्वामी आगमन कळले तया. दर्शना आला फडणीस, पाहुनी दैवी बटू मूर्तीस. जवळ करावा नित्यवास, ऐसी वासना उपजली. हे तू जाणून मनातील, मज जवळी राहणे मिळेल. सेवा कठीण करणे पडेल, भक्त हो म्हणती तया. मनातील प्रश्न ओळखिला, सत्पुरुष दिसतो भला. मनोभावे पूजीने ऊन घराला, कटु अनुभव आला भार्येचा. भार्या म्हणे तुम्ही भोळे शंकर, जेविता मागे घास रुचकर. मुलासारखे विधी करी जमिनीवर, कैसा साधू असे शुद्ध वेडा. फडणीस सेवेत न करी अंतर, भार्या गुरु सीत्रासे फार. गुरु म्हणती वेळ आली कातर, पुढे सांगतो ऐक बा. त्यान कळे गुरुंचे बोल, तापाने मेले त्याचे मूल. मग आगीत ओतावे तेल, तैसी भार्या भडकली. तिने केला मोठा आकांत, कैसा साधू आणिला घरात. पूजिता तव देव घरात, यमदूत आणिला साक्षात. गुरूंची करू नको निर्भत्सना, भोगशील नरक यातना. दुष्टे नष्टे नसशीललना, राक्षसी होशील पुढील जन्मी. पतिपत्नीचा ऐकून झगडा, संसाराचा तुम्हावरी पगडा. अंतश्चक्षु जरा उघडा, मुले होतील सुलक्षणी. बोलून तत्क्षणी स्वामी निघती, फडणीस करी राहण्या विनंती. बहुत कार्य असे जगती, म्हणून त्याजिती त्या गृहा. संपन्न धनिक म्हैसाळ कर, नामस्मरण मुखी निरंतर. गुरुसी करी नमस्कार, म्हैसाळी सद्गुरुनी यावे वाटे. म्हैसाळकरांचा जाणिला हे तू, चिंता न करी तू. भक्तिभावे बांधिलासे तू, म्हणती येऊ तुझ्या गावी. एके दिवशी दोन प्रहरी, फडणीसा निरोप देऊनी घरी. कार्य आहे करवीरी, जाऊ मग म्हैसाळी. तया आनंद होई मग, जाई गुरुच्या मागो माग. गुरुसी अवतार घेणे पडे भाग, कथा भाग असे महत्वाचा. महानंदा अवतरे पृथ्वीवरती, तिची गाजे कीर्ती त्रिजगती. तैशीच कलियुगी तारामती, भिक्षेस गुरु येती तिच्या सदनी. म्हैसाळकरा हे आमचे स्थान, आई आई दे भोजन. ताराबाई सविनवून तिष्ठती तिच्या द्वारी. हा केसरशी दारी ये उन, ब्राह्मण बटमूर्ती सपाहून. क्षण एक थांबून वाटे पक्व अन्न द्यावे कैसे. आपण दिसता ब्राह्मण, आणून देते शिधा सामान. स्वयंपाक करुनी करा भोजन, ऐसे म्हणून घरात गेली. ऐकूनी तिचे भाषण, द्वैतभाव बसला ठाण मांडून. करू दे तिला आत्मशोधन, सत्वरी म्हैसाळी गमन केले, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनी आदोर, हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडिला, शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, भक्तिभावे बांधिले देवा, ऐसा जिचा सुकृत ठेवा, वाटावा तापसी मुनींसी हेवा, ऐसी तारा बाई भाग्यवान, अभंग उक्ती केली सार्थ, श्रीकृष्णा जीवलग पार्थ, तैसे श्री गुरु समर्थ, ताराबाई सभक्ति वश जाहले, उच्च नीच कुळी जन्मणे न हाती, परी सत्कर्मे प्राप्ति ते उत्तम स्थिति, त्यापदी पोहोचली तारामती, सुवर्ण कथा सांगतो ऐका, पौर्णिमेला वाडीस जाणेचा नियम, ताराबाई साधे तो कायम, पोटशूळ व्यथेने नसे आराम, परी न चुके कदापि, सत्पुरुषान सोडिती व्यथा, तिथे ताराबाईची काय कथा, परी न सोडी आपुल्या व्रता, कठीण झाले जाणे पुढे, दीनदयाळा व्याधी न होई सहन, आज शेवटचे तुमचे दर्शन, वाडीस येणे जमणे कठीण, त्रिवार वंदन असो तुम्हा, प्रार्थून वाडीत झाली निद्रिस्त, स्वप्नी श्रीपादयती म्हणती एकचित्त, भिक्षेस बटुरूपे होतो तिष्ठत, ओळखिले नाही तू आम्हा, भोग तुझा संपला, मीच येतो तुझ्या घराला, म्हैसाळी ये मज नेण्याला, म्हैसाळकरांचे घरी, बटूचा लागला ध्यास, श्रीपादयती होते ते खास, दुर्दैवी भुलले मानस, म्हणे क्षमा करा मज लागी, स्वप्नीचा उलगडा झाला पुरा, बटू तोची श्रीपादयती घेती अवतारा, झाली अधीर नेण्या घरा, सत्वर पातली करवीरी, म्हैसाळी जाऊन कृष्णनाथा वंदून, झाल्या अपराधाची क्षमा मागून, घरी येण्या मग विनवून, सभावे उभी राहिली, शुद्ध भक्तीचा पाहुनी उमाळा, गुरुस येई कळवळा, म्हैसाळ करा भेटला मम जिव्हाळा, येत जा दर्शना करवीरी, ताराबाई सवे गुरु निघाले, यथावकाश घरी पोहोचले, ताराबाईला गगन ठेंगणे वाटले, सोहळा अवर्णनीय असे पुढे, श्रीकृष्ण गुरुसी बसवून पलंगावरी, षोडशोपचारे पूजा करी, पक्वान ताटे ठेवी सामोरी, कृष्णास यशोदा भरवी गमे तैसे, ताराबाईचे होते स्वामी दैवत, अविरत चालवी सेवाव्रत, राहिले आयुष्य खर्ची सेवेत, आनंदे निमग्न असे, भीमाबाई सवाटे मुलगी बिघडली, म्हणून ताराबाई सती बोलली, कैसा साधू त्यास भुलली, मानव सेवा करीसी फुका, जगा वेगळे करीते मुलगी, खोटी साधूची सलगी, विषाद वाटला तिज लागी, परंतु न चाले काही तिचे, भीमाबाई खेळता सारी पाट, मुली निमित्ते दिसे उत्तम वाट, का वृद्धा चढे यमघाट, ऐसे गुरु वदले, वृद्धेला न कळे त्याचा अर्थ, खेळात व्यत्यय येतो व्यर्थ, भीमाने धरून कोंडिला समर्थ, पुन्हा खेळात तीरमली, इतक्यात तारा मती येऊन म्हणे, महाराजा कोठे झाले का जाणे, ऐसे विचारी दीनवाणे, भीमाईने सांगितला वृत्तांत, घाबरून दाराची कडी काढली, गुरु मूर्ती आतन दिसली, तत्क्षणी तिज मूर्छना आली, सत्वर कोसळली भूवरी, सावध करूनी ताराबाईला, मंडळी शोधू लागली गुरुला, असे औदुंबर मागील दारीला, त्याच्या फांदीवर गुरु होते, भक्तांनी उतरून घेतले स्वामींना, सांगितला आईचा अज्ञानपणा, भीमा म्हणे नका आणू मना, पुढे पूजा आरती जाहली। मुलगा दत्तोबा ताराबाईंचा, मातृभक्त शब्द मानी आईचा। चालवी व्यवहार घरचा, मायलेक सेवेत सुख मानिती। पुढे दत्तोबा होता सज्ञान, विधीपूर्वक झाले लग्न। घरी लक्ष्मी आली चालून, ती लक्ष्मीबाई भाग्याची। लक्ष्मी सेवे लागी तत्पर, स्वयंपाक करी रुचकर। मग जेविती गुरु पोटभर, ऐसा क्रम चालला। महिन्या काठी दिवस चार, स्वयंपाकी न लागता हातभार। लक्ष्मी सपण लागे हुरहुर, मग ताराबाई म्हणे तिला। पाचवा दिन लक्ष्मी उठलवकर, घे तांदूळ आंबे मोहर। साजूक खिचडी कर, गुरुंना भरवीन मी। मग होता काकड आरती, खिचडी ताराई भरवीती। गुरु तृप्ती ढेकर देती, म्हणती पोट आज भरले। स्वतः स्वयंपाक करून, गुरुसी नैवेद्य करावा अर्पण। तेणेच गुरु राहती प्रसन्न, ताराई सुनेस बोलतसे। तेव्हापासून आज मिथी, नैवेद्य अर्पितो प्रीती। म्हणून गुरुकृपा आम्हावरती, ताराबाई वचनास जागतो। श्रीकृष्ण स्वामींची वाढे ख्याती, त्रैमूर्ती येई जगती। भवताप शमनार्थ लोक जमती, भाव तैसे फळ मिळे। स्वामी परब्रह्म आत्मरूपी रमती, असे समाधानी शांत वृत्ती। सकळ भक्ता वाटे कृपा करती, म्हणूनी भजती नित्यतया। स्वामी दिसती हास्यवदन, ठेंगणी मूर्ती टाकी भारून। देह भान जाई हरपून, पाहून सगुण रूप तृप्ती होतसे। अनेक मंडळी येती कामना धरून, निष्काम भक्त पाहून। अनुग्रह तयावरी करून, इह पर कल्याण करीती तयांचे। नाना रूपे करीती धारण, दूरदेशी भक्तांचे कल्याण। मनाच्या गोष्टी दाविती बोलून, ऐसे चमत्कार किती तरी। गंगेत गोटे असती विपुल, परिशाळी ग्राम नसती सकल। स्वामी तयांचे दर्शन कलिमल, निरसोनी जाय तत्काल। मदांधपणे काही देती पीडा, उपहासाने अनेक म्हणती वेडा। नित्य वाचती निंदेचा पाढा, संसारी दुःख भोगिती ते। तुकारामे भोगिल्या यातना, तैसे एकनाथ रामदासाना। कसास लाविले तयांना, अंती सुवर्ण ते झळकले। हे श्रीकृष्ण सरस्वती चरित्र, परम पावन पवित्र। भाविक श्रवणासी पात्र, पाचवा अध्याय गोढहा। श्री गुरुदेव दत्त श्रीकृष्णार्पणमस्तु।